आता ऐका एक आगळी वेगळी लावणी. या लावणीला आगळी वेगळी का म्हटलं ही लावणी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. विज्ञान शास्त्राप्रमाणे म्हणा की ज्या वेळेला सूर्य स्वतःभोवती फिरता 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 त्याचा एक तप्त गोळा उडाला, त्याच्यावर कालांतरानं पाऊस पडला, निसर्गाची क्रिया झाली आणि तो शांत झाला, तीच आपली पृथ्वी. या पृथ्वीवर प्राणी मात्र निर्माण केले त्यावेळेला निसर्गानं किंवा परमेश्वरानं या जातींची दोन वर्गामध्ये विभागणी केली. वृक्षलतामध्ये स्त्री बीज आणि पू बीज, प्राणी मात्रामध्ये नर आणि मादी आणि मनुष्य प्राण्यामध्ये स्त्री आणि पुरुष. या स्त्री पुरुषांच्या मिलनामध्ये सुद्धा एक तिसरी जात निर्माण होते, कमी अधिक ताकदीनं, पण ती शुक्रवार शनिवारी दिसते, ती तुमच्या लक्षात आलीच असेल. अशा दोन जातींचा एक धर्म परमेश्वराने निर्माण केला, तो मानवतेचा. मग असं असताना माणसानं माणसामध्ये जातीभेद का निर्माण केले, पंथ का निर्माण केले, धर्म का निर्माण केले, याचं उत्तर या लावणीमध्ये आपणाला सापडेल. एका कवीनं म्हटलेलं आहे, पोट जाळा यास देवहारे पुजारी माजवी, पोट जाळा यास देवहारे पुजारी माजवी, अरे ईश्वरालाही लाजवी. या स्वार्थापोटी माणसानं माणसात जाती निर्माण केल्या, धर्म निर्माण केले. एक गट निर्माण करायचा, एका गटानं दुसऱ्या गटावर दादागिरी करायची, ती खुर्ची किंवा ती सत्ता हिसकावून घ्यायची आणि त्या पदावर आपण जाऊन पोहोचायचं, याच्यासाठी माणसानं माणसामध्ये जाती धर्म पंथ निर्माण केले. आणि म्हणून या जाती माणसानं माणसात किती निर्माण केलेल्या आहेत याचं वर्णन शाहीर आत्माराम पाटलांनी या लावणीमध्ये केलेलं आहे. तेव्हा ऐका ज्ञाती विसर्जनाची लावणी. धरती म्हणजे आपली ही माती, ज्या मातीतून आपण जन्माला आलो, मेल्यानंतर सुद्धा ज्या मातीमध्ये आपण मिसळणार आहोत ती आपली धरती माता, तिच्या कुशीतून आपण जन्माला आलो, तिच्या बद्दल बोलतोय.
असं असं काय मला वाटलं धर.
अरे एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही,
त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही.
बाप आभाळा ये धरती एका रक्ताची कारटी, बाप आभाळा ये धरती एका रक्ताची कारटी, पण जाती भेद कोटी नोंद मिळायची नाही. दोन पाय दोन हात एक शीर बत्ती दात अशी माणसाची जात साऱ्या जगामध्ये,
अशी माणसाची जात साऱ्या जगामध्ये, अशी माणसाची जात साऱ्या जगामध्ये.
कोण गोरा कुणी काळा कुणी पिंगट पिवळा, पण गोरा कुणी काळा कुणी पिंगट पिवळा, जाऊन वर्ण भेद सोळा करती अंदाधुंदी. प्रत्येक जण सांगतो आम्ही धर्मासाठी मेलो. मुसलमानांना विचारलं तर ते सांगतात की आमचा मोहम्मद पैगंबर धर्मासाठी मेला. ख्रिश्चनांना विचारलं तर ते सांगतात आमचा येशू ख्रिस्त पाप्यांना तारण्यासाठी जन्माला आला. हिंदूंना विचारलं तर ते सांगतात आमचा भगवान श्रीकृष्ण धर्मासाठी मेला. पारशांना विचारलं तर ते सांगतात आमचा जलसृष्ट सुद्धा धर्मासाठी मेला. अरे मानवतेचा एक धर्म असताना धर्माला नाव वेगळी वेगळी का, पंथ वेगळे वेगळे का? जैन मध्ये गेला तर श्वेतांबर दिगंबर, का हे धर्म का हे पंथ? धर्मासाठी जो तो मेला येशू कृष्ण रसूलल्ला, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावर रती, लढाया खून मारा माऱ्या. सारा स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण आला, धर्माचं रण साऱ्या जगावर. देशातील तरह जाती भेदाचा पसारा, जाती 1713 नाव सांगू किती,
जाती 1713 नाव सांगू किती.
भारतात नाही आमचा आणि महाराष्ट्रात, भारतात नाही आमचा आणि महाराष्ट्रात, जसं रौरवात जंतु एकमेका डसती. ऐका, माणसानं माणसाच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या 105 जाती. आम्ही माणसाच्या जातीचे असल्यामुळं आमची जात त्याच्यात आलेलीच आहे. पण तुमची जात जर त्याच्यात सापडली नाही तर मला केव्हाही येऊन सांगा, तुमच्या जातीची नोंद करील आणि पुढच्या वेळेला मी पुन्हा गाऊन दाखवीन. पण तुमची जात त्याच्यात सापडते का बघा आणि ऐका 105 जाती. अरे भरमुंज भरराडी कैकाडी गारोडी कोल्हाटी घिसाडी खर्राडी कुलवाडी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
पारधी पेंढारी खेत्री वडारी भोरपी डोंबारी हेटकरी भंडारी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
तांभाटी धनगर सल्लाटी संगर किराटी जिनगर तांभाटी ढपगर सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
वाघ्यान मुरळी वांजा वारळी वैदू मेळळी धोदिया तिरळी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
अरे रानकोळी सोनकोळी पानमाळी वनमाळी देवकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
गवंडी गवळी कातकरी कांबळी मराठा गोपाळी नंदीवाला पांगोळी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
रसिकांचार संतोषी भाऊ सर रामोशी एकलार सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
शिंपी सुतार कुणबी कुंभार कसाई कसार चारणी चांभार सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
घडीन घडशी प्रभू पळशी बालक संतोषीन कुडबुड्या जोशी सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
वाघरी दसागरी मल्हारा आगरी बुरुड उगरीन भिल्लन ठाकरी सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
आतोरी आगाशी कातारी परदेशी जोहारी मिराशी मुखरी मोकाशी सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
भावीन भामती वैदू वैसी पाथरवट परटीन छपरवन सोरती सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
ब्राह्मण सोवळ चित्पावन जावळ कान्हव कोवळन गोवर्धन बोळ सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
अभिर किरवत करहाडे कायस्त शनवी सारस्वत देवरुखे देशस्त सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
निकामे नाही कुडे रिकामे डोई फोडे हनमोडे मनमोडे सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती
सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती
अशा निरनिराळ्या जातीमध्ये माणूस जन्माला येतो जन्माला येतो म्हणजे काय करतो एक स्त्री आणि एक पुरुषांचा जोडा निवडतो निसर्गाची क्रिया होते आणि माणसाचा पिंड आईच्या उदरामध्ये जन्माला येतो जन्माला येण्यापूर्वी तो विष्ठेच्या गोळ्याजवळ वाढत असतो त्याला लवकरात लवकर जग बघायचं असतं आणि म्हणून जन्माला घालण्यासाठी परमेश्वराला म्हणत असतो ओम 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 पण तोच मुलगा जन्माला आला की क्षणार्धात आपल्या आई वडिलावर आणि परमेश्वरावर उलटतो आणि म्हणतो कवा 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 अरे मी तुझं नावच घेतलं होतं कवा अशी माणसं जन्माला आल्यानंतर चांगली वागतात का नाही ती सुद्धा जन्माला आल्यानंतर समाजामध्ये जगत असतात पूर्वजांचं नाव सांगून आजा पंजांच्या कर्तृत्वावर पण स्वतःचं कर्तृत्व शून्य असतं ज्ञानेश्वरानं एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे कर्मण्ये वादिके रास्ते महाफलेषु कदाचेन कर्म श्रेष्ठ आहे जन्म श्रेष्ठ नाही आणि म्हणून अर्जुनाला भगवद्गीता सांगताना सुद्धा कृष्णाला हे वाक्य वापरावं लागलं की तुझं कर्म श्रेष्ठ आहे जन्मानं तू श्रेष्ठ नाही नाही तर दाशीपुत्र किंवा वेश्यापुत्र पांडवांना आपण देव म्हटलो नसतो पण माणसं कशी जन्माला येतात आणि कशी वागतात तेही तुम्हाला सांगतो ही पूर्वजांच्या खुणेप्रमाणे तेव्हा ऐका माणसं कशी जगतात अरे अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दिड शहाणा अरे अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दिड शहाणा
जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही,
जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही, जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही।
दावी सिंहाच कुळ मारी मिशीवर पिळ, दावी सिंहाच कुळ मारी मिशीवर पिळ, पण पाहून झुरळ उभा राहायचा नाही।
क्षत्रियांचा बाणा, दारू ताडीचा धिंगाणा, आता चाले पकडा।
दारू ताडीचा धिंगाणा, आता चाले पकडा। दारू ताडीचा धिंगाणा, आता चाले पकडा।
आमचा बाप होता वीर,
ओ शाहीर, आमचा बाप वीर होता।
काय म्हणताय शाहीर? याचा बाप आणि वीर
काय म्हणता? यांचा बाप वीर होता।
वीर होता म्हणजे काय? वीर होता
कसा काय?
मला चांगलं माहितीये। त्यांचा आमचं एका ठिकाणी गळायचो
का,
म्हणजे वळवाचं पाणी,
वळसणीचं पाणी एका ठिकाणी, म्हणजे शेजारी
आमचं पर्णकुटी होती घर होत।
हा
हे आई बापाचे तीन पुत्र बरे का?
तीन मुलं आई बापाची।
हो,
पहिला सुभाष,
सुभाष
दुसरा सुरेश,
आणि तिसरा सुहास।
सगळे स्वसय
स्वसत आहे। तर तुम्हाला त्यांचा पराक्रम जमतो?
तिघांचा पराक्रम?
हो, लय मोठा पराक्रम।
कोणता?
तुम्ही जवळ रामायण महाभारत एवढं वाचलं नसेल, एवढा यांचा पराक्रम आहे।
कुठला?
हा सुभाष जो आहे ना, सुभाष
भाई,
हा पाण्यामध्ये गेला।
पाण्यामध्ये बुडून मेला?
बुडून मेला नाही, त्याच्यामध्ये तरंगत राहिलाय।
म्हणजे
सोमरसात?
सोमरसात म्हणजे बेवड्यात गेला।
बेवड्यात गेला। आणि दुसरा जो सुरेश आहे ना,
सुरेश
हा आकडेवारीत गेला।
आकडेवारीत
वाजा बाकी।
हा मला वाटलं काय शिरगणतीच्या आकड्यात गेला का?
तुम्हाला एवढं कसं कळत ना? पेपरामध्ये जाहिरात आहे मटकानी जोरदार।
हा म्हणजे मटक्याच्या आकड्यात गेला।
हा आणि तिसरा तो सुहासच्या वतने, सुहासच्या वतने हे लाईन वरण्यामध्ये गेले।
वा 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 वा, म्हणजे शेवटचा मुलगा सुद्धा बायकांच्या नादात गेला,
म्हणजे वाज काढण्यामध्ये गेला। असे यांच्या या बापांचे हे तीन पुत्र होते। तेव्हा यांच्या या पराक्रमाला कंटाळून यांच्या बापाने हिरीत जन्म दिला।
हिरीत जाऊन जीव दिला।
जीव दिला, जीव दिला।
आणि म्हणून यांच्या बापाला हिर म्हणते। बरोबर आहे ना?
बरोबर, बरोबर।
वा वा, केवढा मोठा पराक्रम या मुलांनी केला। तीन मुलांच्या जाताला कंटाळून बापानं हिरीत जीव दिला, म्हणून यांचा बाप हिर झाला। अरे 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 अरे, या भारताचा शौर्य कणा म्हणजे महाराष्ट्र देश। याच मावळ्यांनी अटकेवर झेंडे रोवले तो हा महाराष्ट्र देश आज कशानं सडलाय, कशानं किडलाय तेच ऐका आता। कशानं किडलाय? आमचा बाप होता वीरा, आम्ही क्षत्रियांची पोर। आज काय करतोय? रोज बघून पेपर आधी लावतो मटका मारदार। शरम सुद्धा वाटली नाही। जग आपल्यापेक्षा कितीतरी पुढे चाललेले आहे। रशियाचे अमेरिकेचे लोक चंद्रावर गेले, चंद्रावरून मंगळाकडे नाही, मंगळाकडून सूर्याकडे जाण्याच्या दिशा आखतायत, पण आम्हाला मात्र आमचंच सापडलं नाही। तुकारामाच्या भाषेत सांगायचं तर तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी। गदी माडगुळकरांनी एका कवितेत म्हटलेलं आहे, कस्तुरी हरिणाच्या उदरी हरीने साठविली कस्तुरी, कस्तुरी हरिणाच्या उदरी हरीने साठविली कस्तुरी, सुगंधे हरिणच वेडावला, पण बेंबीतली कस्तुरी नाही सापडली त्याला, अशी आपली स्थिती झालेली आहे। रशियाचे लोक ज्यावेळेला चंद्रावर गेले त्यावेळेला संबंध जगामध्ये खलकळोल माजला। मोठमोठे ऑफिसर्स लोक आपल्या कारकुनांना घेऊन टेबलावर चर्चा करत बसले। कामगार संडास मुत्रीवर चर्चा करायला लागले, शेतकरी बांधावर बसून चर्चा करायला लागला आणि म्हणायला लागला, काय महाद्या अरे रशियाचे ना अमेरिकेचे लोक चंद्रावर गेले ना, हा तिथं घाण करून आले ना, आपण म्हणतो देव देव देव, कसला हलाय देव लेका, असं म्हणत आम्ही फक्त चर्चा करत राहिलो. पण सकाळी उठल्यानंतर शंकराच्या तसबिरीला गंध लावताना त्याच्या जटेत चंद्र कुणी आणून ठेवला याचा आम्ही विचार केला नाही. चंद्र खाली येतो, एका ऋषी पत्नी जवळ झोपतो आणि नको ते करून वरती जातो, मग चंद्राचं जाणं येणं आमच्या जवळ जवळच आहे की तुमच्या जवळच जवळच आहे हे कुणी ओळखायचं? चंद्रावर तुम्ही अगोदर गेला होता की आमच्या पूर्वजांनी तुझा शोध अगोदर घेतला हे कुणाचं कळायचं? निरनिराळे शोध आहेत. ट्यूब बेबीचा शोध लागला, संबंध जगाला आश्चर्याचा धक्का बसला, मोठमोठे डॉक्टर्स अग्रलेख लिहायला लागले. ट्यूब बेबी म्हणजे काय हो? स्त्रीचं वीर्य काढायचं, पुरुषाचं वीर्य काढायचं, एका विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट जागी कोंबायचं, तिथं गर्भधारणा झाली असं वाटलं की तिथून गर्भ काढायचा आणि त्याला जन्म झाला म्हणजे म्हणायचं ट्यूब बेबी. पण आम्ही कधी विचार केला नाही. महाभारतामध्ये द्रोणाचार्यांचा जन्म कसा झाला? द्रोणाचार्यांच्या बापाला नको ते नदी काठावर करायची इच्छा झाली, हातानं केलं, फुकट जायला लागलं, ते द्रोणात धरलं आणि नदीच्या पात्रात सोडून दिलं, त्यातून मूल जन्माला आलं. ज्याला आईची पिशवी माहीत नाही, ज्याला स्त्री बीज माहीत नाही, असं मूल जन्माला आलं, मग ही कुठली ट्यूब बेबी होती याचा आम्ही शोधच घेतला नाही. नवनाथांचा जन्म झाला, हत्तीच्या कानातून, कुणी अग्नीतून, कुणी मातीतून, कुणी माशाच्या पोटातून जन्माला आलं, ह्या कुठल्या प्रकारच्या ट्यूब बेब्या आहेत याचा आम्हा कधी विचार केला नाही, याची आम्हाला कधी खंत वाटली नाही, याची आम्हाला कधी जरूरही भासली नाही. किती जगाच्या मागे आहोत आम्ही. सूर्याकडे जाणाऱ्या लोकांच्या बद्दल सांगतो की आमच्या भारतामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. राम लक्ष्मणाची मूर्ती गाड्यांच्या गाड्यावर भरून पाठवतात, निरनिराळी सोंग घेतात आणि मारुती जन्म साजरा करतात. पण हा मारुती जन्माला आल्याबरोबर सुगुडाला आणि सूर्याला गिळायला चालला, या मुलाच्या पोटात कुठलं हायड्रोजन भरलं होतं याचा आम्ही कधी विचार केला, याची आम्हाला कधी खंत वाटली नाही, याची आम्हाला कधी लाज सुद्धा वाटली नाही. हे मूल सूर्यावकडे गेलं, भाजलं म्हणून परत आलं, ह्या मुलात काय शक्ती होती याचा आम्ही कधी विचार केला नाही. क्षेपणास्त्रांचा शोध लागला. क्षेपणास्त्र म्हणजे काय? इथून उडवलेला बाण रशिया, मॉस्को, कुठं पाहिजे तिथं, लंडन, अमेरिका वाटेल त्या ठिकाणी जाऊन पडतो. फार मोठ्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला, जग आश्चर्यामध्ये बुडालं की केवढा मोठा शोध आहे क्षेपणास्त्रांचा. पण याच महाभारतामध्ये घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णानं जी वासव शक्ती नावाचा बाण वापरला, त्या बाणामध्ये कुठली अणुशक्ती भरलेली होती, काय भरलेलं होतं याचा आम्ही कधी विचार केला नाही, आम्हाला कधी खंत वाटली नाही, विचार करायची कधी गरजही भासली नाही. वा वा वा, कितीतरी शोध आहेत. आई कुणाला म्हणायचं आणि बाप कुणाला म्हणायचं, गमतीदार उदाहरण. कुणाला आई म्हणायचं, कुणाला बाप म्हणायचं हेच आम्हाला अजून कळलेलं नाही. आपण म्हणतो जन्म देतो तो बाप, जन्म देते ती आई, पण नाही. एक गमतीदार गोष्ट आहे की माणसं सगळं पुण्य उजेडात करतात पण एकच पुण्य अंधारात करतात, तो माणूस जन्माला आणण्याचं. आणि असा माणूस जन्माला येतो त्यानं आई कुणाला म्हणायचं, बाप कुणाला म्हणायचं? लहान मुलगा मोठा होतो तोपर्यंत तो आईच्या कुशीत असतो, आई त्याला कधीही लाथाडत नाही. तो मुलगा मोठा होतो, आई वडिलांना वाटतं या मुलाचं लग्न करून द्यावं, लग्न होतं. लग्न झाल्यानंतर पुन्हा त्या मुलाला वात्सल्याची गरज असते, म्हणून तो म्हणतो आई एक दिवस तरी पुन्हा मला पूर्वीसारखी कुशीत घे. त्यावेळी आई म्हणते तुझा बिछाना तिकडं आहे, तिकडं जा. म्हणजे पहिल्यांदा आई त्याला लाथाडते आणि तिकडं गेल्यानंतर त्याचं कर्म तो करतो. एक दोन मुलं जन्माला येतात, एक दोन मुलानंतर पुन्हा तो जर त्या बायकोला जवळ घ्यायला गेलं तर ती म्हणते पोरग रडतंय तिकडं जाऊन झोपा. मग त्याने आई कुणाला म्हणायचं, बाप कुणाला म्हणायचं? गमतीदार गोष्टी आहेत. एका पाठोपाठ आपण मुलांना जन्म देतो, आईच्या पिशवीमध्ये गर्भ वाढत असतो, एक मूल जन्माला आल्यानंतर तिराहित मनुष्य मध्ये नाळ कापतो आणि आई वडिलांचं नातं बाजूला करतो. त्याला म्हणतात नर्स किंवा त्याला म्हणतात सुईन. ही माणसाला माणसापासून दूर करते, माणुसकीला माणसात तोडते. पण हीच नाळ दुसऱ्या मुलाला जोडते आणि पुन्हा दुसरं मूल द्यायला जन्माला येतं. तीच नाळ तिसऱ्या मुलाला जोडते आणि पुन्हा तिसरं मूल जन्माला येतं. मुलं जन्माला येतात पण त्यांनी आई वडील कुणाला म्हणायचं आम्हाला कधीच कळलं नाही. जगाची आमची रुजीतच उलटी आहे. सजीव तोवरी लत्ता देती, सजीव तोवरी लत्ता देती, मरता घेती खांद्यावरती. अरे उफराटा सन्मान आणि मेल्यानंतर मान. जिवंत आहे तो पण आमच्याशी कुणी चांगलं बोलणार नाही, पण मेल्यानंतर 10 रुपयाचा हार घेऊन चौकात उभा, फोटोग्राफरला बोलवणार का तर हार घालताना फोटो पाहिजे म्हणून. आणि मग तिथं म्हणणार गोंद्या माझा चांगला होता रे. चांगला होता रे, जिवंत असताना त्याच्याशी कधी चांगलं बोलला नाही, कधी चांगलं जागला नाही, पण मेल्यानंतर 10 रुपयाचा हार घेऊन त्याच्यासाठी तू उभा राहिला. जिवंतपणीच त्याला जर गोडधड बोलला असतात, त्याला गोडधड खायला घातलं असतं तर त्याच्या आत्म्यानं तेवढं सेवन केलं असतं. पण आमची रीतच उलटी आहे, सगळीच रीत उलटी आहे. जग कुठं चाललंय, आपण कुठं आहोत याची आम्हाला खंत वाटली नाही, लाज वाटली नाही, शरमसुद्धा वाटली नाही. अरे जगानं आजपर्यंत कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत पण आम्ही त्याचा विचारच कधी केलेला नाही. का तर जगाचं विज्ञान आमच्यापेक्षा पुढं आहे आणि आम्ही का अंधारात आहोत? नाही, आमचे पूर्वजही पुढं गेलेले आहेत पण आम्हाला ते सापडलं नाही. आम्ही पोथीची पारायणं केली, जुडगेच्या जुडगे उद्बत्त्यांचे समाप्त केले आणि नको त्या गोष्टीची पारायणं करून लोकांना जेवायला घातलं आणि सकाळी विचारलं माधवा ग्रंथ कोणता होता? रामायण. अरे पण रामाची शिता कोण होती? तर आई होती. म्हणजे नर्मदेचा गोटा पुन्हा ठणठणीत. असं जग पुढं चाललंय आणि आपण जगाच्या मागे आहोत. तेव्हा ऐका हे जग आणि जगाचं विज्ञान. आज जगाचं विज्ञान बाल चंद्र अग्नी बाण चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण.
चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण. चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण.
आज जगाचं विज्ञान बाल चंद्र अग्नी बाण चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण.
चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण. चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण.
इथं ब्राह्मणाचं ज्ञान, इथं ब्राह्मणाचं ज्ञान, साधुवाण्याचं पुराण. प्रथमोध्याय हरयेन महा कुंडली कावर दे हा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, सत्यनारायण महाराज की. एकदा काय झालेलं आहे, नैमिषारण्यामध्ये भगवान विष्णू आपल्या शिष्याच्या पलंगावर बसलेली असताना उभी शेंडी नारद मुनी त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. आणि ती उभी शेंडी नारद मुनी विष्णू भगवंताला बोलती झालेली आहे. हे देवा दे देवा, पृथ्वी तलावरच्या प्राणी मात्रांना दोषमुक्त व्हायचं असेल, पापमुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? नारद मुनीचा मंजूळ आवाज ऐकला, शेषाचा फडा हल्ला, खालचं हातरू निष्काटलं आणि विष्णू भगवंत जागे झालेले आहे. आणि त्या मुनिवर्याला बोलते झालेले आहे, हे मुनिवर्या, पृथ्वी तलावरच्या प्राणी मात्रांना दोषमुक्त व्हायचं असेल, पापमुक्त व्हायचं असेल तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा करावी, सत्यदेवाचं आचरण करावं. सत्य म्हणजे काय? हे विष्णू भगवंताच्या बापाला कळलं नाही, नारदाच्या चुलत्यालाही समजलेलं नाही. तृतीमोध्याय हरयेन महा पुंडली कावरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, सत्यनारायण महाराज की. बामणाला बुका लावा आणि बाकीच्यांना प्रसादाचा थुका लावा. अरे काय आरती आहे, अशानं देव सुद्धा गाभाऱ्यातून पळून जाईल. त्या पूजेतून उठून सत्यनारायण पळायला लागेल, इतकी भक्तिभावानं आरती लिहिलेली आहे. कुणीही चांगल्या आवाजात अगदी म्हटली तरी सुद्धा परमेश्वराकडे जाते, पण आमची पद्धत वेगळी. शेजाऱ्यांनी गणपतीला 21 आरत्या म्हटल्या की आणि 35 म्हणायच्या, त्यांनी 35 म्हटल्या की तिसऱ्यांना 38 म्हणायच्या. म्हणजे आमचं गणितच सगळं उलटं आहे. किती साधी आरती आहे. सुखहरता दुखहरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंग इतकी सुंदर आरती आहे. काय सका तो मेवर पिता तो मेव काय पावशर पावशर मारून आलाय काय पद्धत आहे बघा. अरे अजून प्रसादाला फोडणी द्यायची त्याच्या अगोदरच आतडी पिळवटून घेऊ नका आमची सगळीच पद्धत. अरे ही लोटांगणा तुम्ही खडी टाकलेल्या रस्त्यावर घातली असती तर निदान खडी तरी चेपली असती पण आम्ही नको तिथं लोटांगणं घालतो. आमची सगळीच पद्धत उलटी आहे. आमच्यातला एखादा मनुष्य मेला वडील म्हणा आई म्हणा किंवा एखादा जीवस्य कंठस्थ स्नेही म्हणा मेला तर त्याला पोचवायची रीत सुद्धा वेगळी. अरे थांबा थांबा वा वा काय पद्धत आहे बघा. आमचं मयत स्नेहाचं आईचं बायकोचं भावाचं कुणाचंही असेल जवळच्या माणसाचं पण मैताला हात लावण्यापूर्वी दोन पावशेर पाहिजे. नंतर त्याला मयत उचलल्यानंतर प्रत्येक टाळकरी टाळ बाजूला देणार आणि प्रत्येक गल्लीतून आणखीन पावशेर पावशेर मारून येणार आणि ज्यावेळेला ते मयत विसाव्याला जाणार तेव्हा टाळकऱ्यांची स्थिती हे असणार बोंबला. हे टाळकऱ्यांचं सोंग बघितल्यानंतर त्या प्रेताला वाटत असेल अरे झकमारले मी मेलो. ही माझी विडंबन यात्रा आहे का प्रेत यात्रा आहे काय आहे हे त्याच त्यालाच कळणार नाही. प्रत्येक गोष्ट आमची अशी उलट्या खुणेनं चाललेली आहे की काही सांगायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी येतात त्याच्यामध्ये पण पहा कितीतरी उलट्या पद्धतीनं आणि उलट्या खुणेनं आम्ही जगत आहोत आणि चाललो आहोत वाईट मार्गानं आणि म्हणून जगाचं विज्ञान आपल्यापेक्षा पुढं चाललं आहे आणि आपण नको त्या गोष्टीचा करीत बसलो आहोत याचीच आम्हाला खंत वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे. ज्याच्यात प्रगती करायची ती प्रगती आम्ही करत नाही. प्रवाहाच्या पतित व्हायचा प्रवाहाच्या पतित होतात. प्रवाहाच्या पतित होणं चांगलं नाही तर माणसानं प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकलं पाहिजे. म्हणून न्यूटननं मारलेला दगड वर का गेला किंवा खाली का आला हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पतंग उडवणाऱ्या मुलाला जेव्हा श्वास बसला तेव्हा कळलं की या गडगडाटामध्ये एक शक्ती आहे आणि म्हणून त्याने पाण्यातून शक्ती निर्माण करून आज आपण विजेच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होत आहोत. पण आम्हाला हे कळलं नाही आम्ही प्रवाह पतित आहोत प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची आमची ताकद नाही आणि म्हणूनच आम्ही जगाच्या मागे आहोत आणि जग मात्र पुढे चाललेलं आहे. आज जगाचं विज्ञान बाल चंद्र अग्निबाण चंद्र सूर्याचं अंगण न करी पारायण आज जगाचं विज्ञान बाल चंद्र अग्निबाण आज जगाचं विज्ञान बाल चंद्र अग्निबाण चंद्र सूर्याचं अंगण करी पारायण ब्राह्मणाचं ज्ञान साधू वाण्याचं पुराण ठेवी दक्षिणेवर ध्यान सत्य नारायण समाजामध्ये जन्माला आलेली बांडगुळ जात ही सुद्धा माणसातूनच जन्माला आली बरं का. व्यापारी धड मुळाला सुद्धा अन्न देणार नाही तर पाण्यात पाणी पालवीला सुद्धा मिळणार नाही अशी ही बांडगुळ जात मधल्यामध्ये रक्त शोषण करणारी ही माणसानंच निर्माण केलेली जात आहे. पण मी सर्वसाधारण व्यापाऱ्यांच्या बद्दल बोलत नाही जे समुद्र किनाऱ्यावर व्यापार करतात. आज राष्ट्र सुद्धा परराष्ट्राकडे गहाण करू शकतात म्हणजे जे स्मगलिंगचा व्यापार करतात त्यांच्याबद्दल बोलतोय. जे नंबर दोन न कमावतात अशा लोकांच्या बद्दल बोलतोय. बघा व्यापाऱ्याची जात ही कशी आहे. व्यापाऱ्यांनी देश खाल्ला देशी परदेशी माल आणि सटोड्यांनी मारला डल्ला लोक भूके मरती. व्यापाऱ्यांनी देश खाल्ला देशी परदेशी माल आणि सटोड्यांनी मारला डल्ला लोक भूके मरती. करून गरिबांची होळी करती व्यापारी दिवाळी यांच्या बापसाची पोळी. करून गरिबांची होळी करती व्यापारी दिवाळी आणि संध्याकाळी कबुतरांना दाणे चारती.
काय म्हणताय शाहीर?
काय
ओ हे सलीम अनारकली यातले अनारकलीतला तो नवरा सलीम सहाय की काय तो
कसा काय
कबुतराला दाणे घालतो खायला घालतो म्हणजे काय?
म्हणजे कबुतराना दाणे का घालतात अशी शंका आली
तुम्हाला? हो मला अशी शंका आली.
वा 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 चांगली शंका आहे तुमची. कबुतराना दाणे का घालतात? तर कबुतरा सारखा निरुपद्रवी पक्षी दुसरा कुणी नाही.
काय म्हणता?
निरुपद्रवी पक्षी दुसरा कुणी नाही. अरे मुलाच्या हातात दिलं तर न चावता त्याला खेळवता येते आणि त्याला जर हवेत सोडलं तर आपल्या भारतामध्ये विशेष करून नेहरू चाचांनी त्याला शांतीदूत नाव दिलं. हा शांतीदूत ज्या वर्षी उडवला त्याच्या दुसऱ्याच वर्षी चीननं युद्ध केलं असा हा पक्षी आहे बाबा. आणि हा पक्षी या पक्षाला दाणे घातले की केलेल्या कर्माचं शालन होतं अशी व्यापाऱ्यांची समजूत आहे. दिवसभर भेसळ करायची अन्नामध्ये तेलामध्ये नको त्या गोष्टीत भेसळ करायची. लोक मरतात जगतात त्याचा विचार करायचा नाही. त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात त्याचाही विचार करायचा नाही. अशी एक म्हण आहे ना की बोका 100 पाप करतो आणि काशीला जातो. एकदा बुडून परत आला की पुन्हा त्याचे पाप सगळी निवारण होतात. तसाच हा व्यापाऱ्यांची जात आहे. त्यांना वाटतं की सगळं आपण दिवसभर जे करतो पाप ते पाप शालन करण्यासाठी संध्याकाळी कबुतरांना दाणे चारतो. उदाहरणच द्यायचं झालं तर मला सांगा मित्रा तुला आई वडील आहेत काय? आई वडील?
हो वडील आहेत. आई गेली आहे वरती.
वडील आहेत
हो.
आई गेली
हो.
सुटली बिचारी तुझ्या तावडीतून. आई आहे का? आई गेली वडील आहेत. तर एक करायचं वडिलांना शेळे तुकडे खायला घालायचे. उन्हा अधिक बोलून बायकोकडून त्यांचा अपमान करायचा. त्यांना कधी चांगलं बोलायचं नाही. लिहायला चांगलं द्यायचं नाही. खायला चांगलं द्यायचं नाही. आणि मेल्यानंतर मात्र 13व्याच्या दिवशी मोठं भोजन घालायचं. म्हणजे तुझ्या आई किंवा आई मेली तेव्हा काय घातलं होतं?
मी हा जिलेबी घातली होती.
जिलेबी? वा वा वा. मग तुझी म्हातारी लवकर वर गेली असेल कारण जिलेबीला श्रेयासारखं चालायला वेटोळा असतं ना. त्याच्यामुळे लवकर वर गेली असेल. म्हणजे जिवंतपणे आई वडिलांना चांगलं म्हणायचं नाही. चांगलं वागवायचं नाही. मेल्यानंतर 13व्याच्या दिवशी मोठमोठी जेवणं घालायची आणि मेलेल्या आत्म्याला दुःखी करायचं अशी पद्धत आहे. सगळी पद्धत आमची अशी विचित्र पद्धतीनं. आणि म्हणूनच कबुतरांना दाणे चारतात हे व्यापारी कारण त्यांच्या पापाचं तिथं क्षालन होतं बाबा.
असं काय मला आता कळलं बरं काय साहेब? हे
आता कळलं का? नीट लक्षात ठेव
बरं सांगा
आणि बापाला तसाच त्रास दे.
नको नको असं आता सांगितलं.
व्यापाऱ्यांनी देश खाल्ला देशी परदेशी माल आणि सटोड्यांनी मारला डल्ला लोक भूके मरती. करून गरीब होळी करती व्यापारी दिवाळी यांच्या बापसाची पोळी. करून गरिबांची होळी करती व्यापारी दिवाळी आणि संध्याकाळी कबुतरांना दाणे चारती. कोण कुणाची औलाद घर बसल्यांचा हा वाद असा खोटा जाती भेद कुणी मानू नका
असा खोटा जाती भेद कुणी मानू नका असा खोटा जाती भेद कुणी मानू नका
कोण कुणाची औलाद घर बसल्यांचा हा वाद असा खोटा जाती भेद कुणी मानू नका
असा खोटा जाती भेद कुणी मानू नका असा खोटा जाती भेद कुणी मानू नका असा खोटा जाती भेद कुणी मानू नका
महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य लोकमान्य फुले आंबेडकर धन्य महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य यांचं खरं ब्रह्मज्ञान कुणी विसरू नका जन्माला आलाय कोण कोणाच्या जातीमध्ये जन्माला आलाय याला महत्व नाही मघाशी सांगितल्याप्रमाणे माणसाचं कर्म श्रेष्ठ आहे कर्मानं मनुष्य श्रेष्ठ होतो बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या कुशीत जन्माला आले कोणाच्या जातीत ज्ञातीत जन्माला आले याच्यापेक्षा त्यांनी कर्तृत्व काय केलं याला जास्त महत्व आहे आंबेडकर जन्माला आले त्याचप्रमाणे आमचे स्वामी विवेकानंद सुद्धा जन्माला आले ते कुठे जन्माला आले काय जन्माला आले पण त्यांनी कर्तव्य काय केलं कर्म काय केलं याला महत्व आहे शिवछत्रपती जन्माला कुठे आले कोणत्या वंशात कोणत्या घराण्यात जन्माला आले याला महत्व नाही त्यांनी केलेल्या कर्माला कर्तृत्वाला महत्व आहे लोकमान्य टिळकांना जन्म कुणी दिला किंवा कोणत्या जातीत जन्माला आले याला महत्व नाही कर्तव्य श्रेष्ठ आहे महात्मा गांधी कुठून जन्माला आले याला महत्व नाही त्यांच्या कर्तव्याला महत्व आहे म्हणून कोण कुणाच्या पोटातून जन्माला आला याला महत्व न देता तुम्ही काय करायला पाहिजे 16 धर्मजाती वर्ण करा देश बलवान 16 धर्मजाती वर्ण करा देश बलवान या जाती भेदान हा देश मरतो
या जाती भेदान हा देश मरतो या जाती भेदान हा देश मरतो
माणसानं या जाती पंथ सगळ्यांना मुठमाती दिली पाहिजे आज जातीयवाद एवढा बोकाळलाय शासन सुद्धा त्याला काही करू शकत नाही
बरोबर याकरता निधर्मी राष्ट्रवाद आणला पाहिजे म्हणताय की का
निधर्मी राष्ट्रवाद आणि राष्ट्र प्रेम त्याच्यामध्ये आलं पाहिजे माणूस कुठून जन्माला आला याला महत्व नाही माणसाच्या दोन जातीचा एक मानवतेचा धर्म आहे हा जर धर्म सर्वांनी पाळला तर जगातली युद्ध थांबतील जगात मारामाऱ्या थांबतील जगातलं संरक्षण खास सुद्धा माणसाला बरखास्त करावं लागेल पण माणूस माणसाला विसरतो आपापसात भेदभाव निर्माण करतो एकमेकाच्या उरावर बसतो युद्ध करतो मारामाऱ्या करतो खून करतो आणि म्हणून राष्ट्राच्या राष्ट्र लयाला जातात किंवा त्यांचा उत्कर्ष होत नाही हे सर्व सोडून जर आमच्या भारतातल्या लोकांनी एकत्रीकरण केलं किंवा ऐक्य साधलं तर भारताची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शाहीर कळकळीनं विनंती करतोय 16 धर्मजाती वर्ण करा देश बलवान या जाती भेदान हा देश मरतो
या जाती भेदान हा देश मरतो
या जाती भेदान हा
देश मरतो
अरे समाजवादी अंतरंग हिंद विचारंग हे समाजवादी अंतरंग हिंद विचारंग करा ऐके आत्मरंग विनवानी करतो प्राणी जन्म घ्यायची त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घ्यायची त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही बाप अभळाई धरती एका रक्ताची कारटी बाप आभाळाई धरती एक रक्ताची कारटी पण जाती भेद कोटी नोंद मिळाई की नाही मरदा रे
मराठी डिस्कडून सांगितलं पाहिजे.
मराठीत नका सांगू, पाश्चिमात्य भाषेत सांगा.
पाश्चिमात्य म्हणजे मराठी कुठे आली?
अहो म्हणजे त्याचं काहीतरी करून सांगाव,
म्हणजे तुम्हाला अर्थ कळला पाहिजे. अरे ट्यूब बेबी म्हणजे ट्यूब बेबी म्हणजे हा हा आपलं बिन खटपटीच पोरग. हा खटपट न करता झालेलं पोरग. कळलं?
कळलं.
आता ट्यूब पेटली
पेटली
पुन्हा तिचं बटन घालवू नको.
नाही ना लावणार.